इस ट्रेंडिंग गाने के बाद यहाँ पर आप सभी का वेलकम करता हूँ ऑन सुपर हिट्स 93.5 एफएम। बंदे के नाम है अभिनीत। सो आज आषाढी एकादशी आहे, उपवासाचा दिवस आहे, मग घरामध्ये आज यु नो सकाळी सकाळीच मस्तपैकी सावधानाची खिचडी बनली असेल, सगळ्या घरातून असा घमघमाट सुटतो नाही का? आणि उपवास असला की असं म्हणतात खास करून आषाढीला की एकादशी आणि दुप्पट घाशी, म्हणजे आजच्या दिवशी आपण रोजच्या तुलनेमध्ये आज जरा खाण्याची चांगली चंगळ असते नाही? म्हणजे सावधाना खिचडी असेल, सावधाना वडा असेल, त्यानंतर खजूर असेल किंवा मग भगर असेल, त्यानंतर तळलेले पदार्थ असतील, मज्जाच मज्जा असते की। सो आज मी तुम्हाला विचारलं की काय खरंच आजच्या दिवशी खाण्याची चांगली चंगळ असते का उपवासाच्या दिवशी? मला तुम्ही फोन करायचा आहे, नंबर आहे माझा 9607007935 9607007935, हा नंबर आहे, फटाफट नंबर डायल करो, बात करो मुझसे। तब तक ये गाना आपके पास आ रहा है, मैं रहूं या ना रहूं, थोड़ा बड़ा ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत, आपके साथ बजाते रहो।